ਪਹਿਰੇ ਦੇਣ ਕੇ ਵਣ ਜਾ ਰਿਹਾ ਮਿੱਤਰਾ, ਹੁਕਮ ਪਿਆ ਗਰਵਾਸ ਉਰਧ ਤਪ ਅੰਤਰ ਕਰੇ ਵਣ ਜਾ ਰਿਹਾ ਮਿੱਤਰਾ, ਖਸਮ ਸੇ ਤੀ ਅਰਦਾਸ ਵਖਾਣੇ ਉਰਧ ਧਿਆਨ ਲਿਵ ਲਾਗਾ, ਨਾ ਮਰ ਜਾਦਾ ਅਕਲ ਭੀਤਰ ਬਹੁੜ ਜਾਸੀ ਨਾਗਾ, ਜੈਸੀ ਕਲਮ ਮੁੜੀ ਹੈ ਮਸਤਕ ਤੈਸੀ ਜੀੜੇ ਪਾਸ, ਕਹੋ ਨਾਨਕ ਪ੍ਰਾਣੀ ਪਹਿਲੇ ਪਹਿਰੇ ਹੁਕਮ ਪਿਆ ਗਰਵਾਸ। ਜੀਵਨ ਰੂਪੀ ਰਾਤ ਦਾ ਪਹਿਲਾ ਪੈਰ ਮਾਤਾ ਦੇ ਗਰਭ ਤੋਂ ਆਰੰਭ ਹੋਇਆ, ਇਹੀ ਜਨਮ ਸੀ ਔਰ ਇਹ ਜਨਮ ਕਾਲ ਆਨੰਦਮਈ ਸੀ। ਇਹ ਜਨਮ ਕਾਲ ਸਮਾਧੀ ਦੀਨ ਸੀ, ਮਾਤਾ ਦੇ ਗਰਭ ਵਿੱਚ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਹੋ ਗਿਆ, ਜਨਮ ਹੋ ਗਿਆ, ਪਰ ਇਹ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਇਹ ਜਨਮ ਸਮਾਧੀ ਦੀਨ ਸੀ। ਜੀਵਨ ਭਰ ਜਿਹੜਾ ਜੀਵਨ ਬਚਪਨ ਜਵਾਨੀ ਤੇ ਬੁਢੇਪੇ ਦੇ ਦੌਰ ਤੋਂ ਲੰਘਦਾ ਹੈ, ਫਿਰ ਬਚਪਨਾ ਫਿਰ ਜਵਾਨੀ ਫਿਰ ਬੁਢੇਪਾ, ਉਸੇ ਆਗੋਸ਼ ਨੂੰ ਜੀਵਨ ਭਰ ਲੱਭਦਾ ਰਹਿੰਦਾ ਹੈ, ਉਸੇ ਗੁਫਾ ਨੂੰ, ਉਸੇ ਸਮਾਧੀ ਨੂੰ, ਉਸੇ ਆਨੰਦ ਨੂੰ, ਉਸੇ ਰਸ ਨੂੰ। ਜਨਮ ਕਾਲ ਸਾਰਿਆਂ ਦਾ ਆਨੰਦਮਈ ਹੈ, ਜੀਵਨ ਦੁਖਦਾਈ ਹੈ। ਜਨਮ ਕਾਲ ਤੇ ਸਾਰਿਆਂ ਦਾ ਦੇਵਮਈ ਹੈ, ਜੀਵਨ ਦੈਂਤਪਣਾ ਹੋ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਜਨਮ ਕਾਲ ਤੇ ਸਾਰਿਆਂ ਦਾ ਪ੍ਰਕਾਸ਼ਮਈ ਹੈ, ਪਰ ਜੀਵਨ ਅੰਧਕਾਰ ਹੋ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਜਨਮ ਦੇ ਤੇ ਸਾਰੇ ਭਗਵਾਨ ਦੀ ਤਰ੍ਹਾਂ ਆਉਂਦੇ ਨੇ, ਪਰ ਜੀਵਨ ਸ਼ੈਤਾਨ ਹੋ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਜੀਵਨ ਰੂਪੀ ਰਾਤ ਦਾ ਪਹਿਲਾ ਪੈਰ ਬਤੀਤ ਹੋਇਆ ਭਗਵਾਨ ਦੀ ਤਰ੍ਹਾਂ, ਬਿਲਕੁਲ ਦੇਵਮਈ ਸਮਾਧੀ ਦੀਨ ਇੱਕ ਸੰਤ, ਜਾਂ ਇੰਜ ਕਹਿ ਲਓ ਸਾਰੀ ਦੁਨੀਆ ਵਿੱਚ ਸੰਤ ਬਣਨ ਦਾ ਜੋ ਖਿਆਲ ਪੈਦਾ ਹੋਇਆ, ਭਗਤ ਬਣਨ ਦਾ ਜੋ ਖਿਆਲ ਪੈਦਾ ਹੋਇਆ, ਈਸ਼ਵਰ ਦੀ ਪ੍ਰਾਪਤੀ ਦੀ ਜਿਹੜੀ ਚਾਹਤ ਪੈਦਾ ਹੋਈ, ਇਸ ਦੀ ਸਭ ਤੋਂ ਪਹਿਲੇ ਅਨੁਭੂਤੀ ਮਾਤਾ ਦੇ ਗਰਭ ਵਿੱਚ ਹੋਈ ਸੀ। ਸਭ ਤੋਂ ਪਹਿਲਾ ਆਨੰਦ ਇਸਨੇ ਮਾਤਾ ਦੇ ਗਰਭ ਵਿੱਚ ਮਾਣਿਆ ਸੀ। ਜੀਵਨ ਰੂਪੀ ਰਾਤ ਦਾ ਦੂਸਰਾ ਪੈਰ ਹੁਣ ਜੀਵਨ ਪ੍ਰਾਪਤ ਹੋ ਗਿਆ, ਤੇ ਪ੍ਰਾਪਤ ਹੁੰਦਿਆਂ ਕੀ ਹੋਇਆ? ਸਾਹਿਬ ਸ੍ਰੀ ਗੁਰੂ ਨਾਨਕ ਦੇਵ ਜੀ ਮਹਾਰਾਜ ਇਸ ਨੂੰ ਇਸ ਢੰਗ ਨਾਲ ਬਿਆਨ ਕਰਦੇ ਨੇ, ਦੂਜੇ ਪੈਰੇ ਰਹਿਣ ਕੇ ਵਣ ਜਾ ਰਿਹਾ ਮਿੱਤਰਾ ਵਿਸਰ ਗਿਆ ਧਿਆਨ। ਉਹ ਜਿਹੜੀ ਧਿਆਨ ਦੀ ਇਕਾਗਰਤਾ ਸੀ ਭੰਗ ਹੋ ਗਈ, ਉਸ ਜੋ ਸੁਰਤ ਜੁੜੀ ਹੋਈ ਸੀ ਟੁੱਟ ਗਈ, ਸਮਾਧੀ ਭੰਗ ਹੋ ਗਈ। ਆਮ ਅਸੀਂ ਸੁਣਦੇ ਹਾਂ ਕਿਸੇ ਯੋਗੀ ਦੀ, ਕਿਸੇ ਸੰਤ ਦੀ ਜਦ ਸਮਾਧੀ ਭੰਗ ਹੋਵੇ ਕ੍ਰੋਧਿਤ ਹੋ ਜਾਂਦਾ ਹੈ, ਉਤੇਜਿਤ ਹੋ ਜਾਂਦਾ ਹੈ, ਔਰ ਜਿਹੜਾ ਵੀ ਇਸਦੀ ਸਮਾਧੀ ਭੰਗ ਕਰੇ ਕਈ ਦਫ਼ਾ ਐਸਾ ਦੇਖਣ ਵਿੱਚ ਆਇਆ ਉਹਨੂੰ ਸਰਾਪ ਦੇਣ ਤੇ ਉਤਰਦਾ ਹੈ। ਬੱਚੇ ਦਾ ਇਧਰ ਮਾਤਾ ਦੇ ਗਰਭ ਤੋਂ ਬਾਹਰ ਆਣਾ ਸਮਾਧੀ ਦਾ ਭੰਗ ਹੋਣਾ, ਇੱਕ ਸੰਤ ਦੀ ਸਮਾਧੀ ਭੰਗ ਹੋ ਗਈ। ਅਜੇ ਇਹ ਸਰਾਪ ਦੇਣ ਜੋਗਾ ਤੇ ਹੈ ਨਹੀਂ, ਤੋ ਧਾਈਆਂ ਮਾਰ ਕੇ ਰੋਇਆ, ਚੀਖ ਨਿਕਲੀ ਹੈ, ਰੋਇਆ ਹੈ, ਰੋਈ ਜਾ ਰਿਹਾ ਹੈ, ਹੈਰਾਨਗੀ ਹੈ। ਇਹ ਬਾਹਰ ਆਉਂਦਿਆਂ ਹੀ ਰੋਣ ਲੱਗ ਪਿਆ, ਇਹ ਸੰਸਾਰ ਵਿੱਚ ਆਉਂਦਿਆਂ ਹੀ ਰੋਣ ਲੱਗ ਪਿਆ, ਜੀਵਨ ਪ੍ਰਾਪਤ ਹੋਇਆ ਇਹ ਰੋਣ ਲੱਗ ਪਿਆ। ਜਨਮ ਕਾਲ ਵਿੱਚ ਨਹੀਂ ਰੋਇਆ, ਮਾਤਾ ਦੇ ਗਰਭ ਵਿੱਚ ਨਹੀਂ ਰੋਇਆ, ਇਹ ਹੀ ਉਸਦਾ ਜਨਮ ਸੀ। ਤੇ ਜਨਮ ਦਾ ਪੀਰਨ ਇਹ 10 ਮਹੀਨੇ ਤੱਕ ਅਸੀਂ ਮੰਨ ਸਕਦੇ ਹਾਂ, 10 ਮਹੀਨੇ ਤੱਕ ਇਹ ਜਨਮ ਕਾਲ ਸੀ। ਫਿਰ ਵਾਲਬਨ 9 ਸਾਲ ਤੱਕ ਬਚਪਨਾ ਹੈ, ਬਿਲਕੁਲ ਬਚਪਨਾ। ਫਿਰ ਅਗਾਂਹ ਕੋਈ 35-40 ਸਾਲ ਤੱਕ ਜਵਾਨੀ ਹੈ, ਯੁਵਾ ਅਵਸਥਾ ਹੈ। फिर जवानी तो पैर खिसकदा है, बुढ़ेपे दे जो है कदम जो है पेंदे ने। इस तरीके नाल चार पड़ावां तो साडा ए जीवन लंघदा है। प्रथम जन्म ए पीरियड ए अवसर 10 महीने दा है। 10 महीने दी लंबी समाधि कहंदे ने, अगर इतनी लंबी समाधि कोई जीवन काल विच प्राप्त कर लवे तो उसने अपने आद नू लभ लिया, उसने अपना पिछोकड़ लभ लिया। समाधि लगदी है किसी दी 10 मिनट, किसी दी 5 मिनट, किसी अभ्यासी दी 1 घंटा, किसी दी 2 घंटा, कदी कदी लखां दे चों हजारां दे चों एक कद मनुख धार्मिक दुनिया च ऐसा पैदा हो जांदा है जिस दी समाधि कई महीने लगदी है, और जिस दी 9-10 महीने पूरी समाधि लग गई, समझ लो उसने अपना जन्म काल लभ लिया। ते जिसने उस जन्म नू पकड़ लिया, उस जन्म नू लभ लिया, फिर ऐसे जन्म विच मृत्यु होंदी नहीं, ये फिर जन्म ते मरण तो रहत हो गया जिहड़ा आम संसार विच चलदा है। उसनू ऐसा जन्म लभिया जिहदे विच मृत्यु ही नहीं, उसनू ऐसी दुनिया लभी जिस विच मौत है ही नहीं। अमृत मृत्यु तो रहत जीवन, उनू अमृत लभदा है। मनुख दे प्राणा विच ये जो आबे हयात दी प्यास है, ये जो अमृत दी प्यास है, दरअसल ये प्यास भी माता दे गर्भ तो चली। क्यों? कि उस जन्म काल विच भी मृत्यु दा भय नहीं सी, मौत दा भय है ही नहीं सी, किसी प्रकार दा कोई भी भय नहीं सी। भय चल पैंदा है जीवन प्राप्त तो, गर्भ तो बाहर आउंदे आई भय चल पैंदा है, बच्चा भयभीत होने लग पैंदा है, डरन लग पैंदा है। तो 10 महीने दी ए लंबी समाधि, 10 महीने दा ए लंबा अनुभव, जीवन भर उसकी चाहत ते तड़प बनाई रखता है। एक गल वखरी है कि जिन्नी चिर तक उस तरह की गर्भमयी अवस्था मनुख संसार विच लभ ना लवे, इसनू समाधि लभनी भी नहीं, उस समाधि मिलनी भी नहीं। उस तरह की गर्भमयी अवस्था नू लभन लई जे कुछ साधक जंगलां दी तरफ भजे, पहाड़ां दी कंदरां दी तरफ भजे, जमीन विच भौरे दी तरफ जो है भजे, बयाबान उजाड़ अस्थानां दे उत्ते जो है भज पै, एकांत लभन की कोशिश की थी, एकांत दा ए अनुभव भी माता दे गर्भ ते चलिया, उत्थे भी एक सी, एकांत सी, एक दे नाल जुड़िया सी, खुद भी एक सी, दूजा है ही नहीं सी, तीजा है ही नहीं सी, चौथे दी कोई है ही नहीं सी, भीड़ बिल्कुल नहीं सी। अज भी जे कदी कदी मनुख भीड़ तो बेचैन हो जाता है, परेशान हो जाता है, किसी एक पासे चलिए, गोशा तनहाई दे चलिए, इस भीड़ तो भजिए, इस तरह का ख्याल जो पैदा हो जाता है, ये ख्याल भी जन्म काल तो मिले है। पर जैसे जीवन प्राप्त होया, जन्म काल तो बाहर आया, माता दे गर्भ तो बाहर आया, लिव टूट गई, ध्यान टूट गया, समाधि भंग हो गई। गुरु नानक देव जी महाराज जीवन रूपी रात दे इस दूसरे पहर नू इस ढंग नाल बयान करदे ने, दूजे पहरे रैण के वण जारिया मित्रा, विसर गया ध्यान, हथों हथ नचाइए वण जारिया मित्रा, ज्यों जसोदा घर कान। जिवें जसोदा लाड दे नाल कृष्ण नू हथां विच नचांदी है, खिलांदी है, पिलांदी है, बगल गेर आउंदी है। दरअसल हर बच्चा मां लई ते कृष्ण है, हर बच्चे लई मां ते जसोदा ही है। बच्चा जै कैसा भी क्यों नहीं, वो मां लई ते राजा बेटा है। बच्चा चाहे कैसा ही क्यों नहीं, वो मां लई ते कृष्ण है, मां लई ते राम है, मां लई ते अवतार है, मां लई ते भगवान है, मां लई ते सब कुछ है, मां लई ते हुक्मरान है। बच्चा थोड़ा जिहा तोतली जबान नाल बोलना सीख जाए, जो कुछ बोलदा है मां तत्छिन पूरा कर दी है। इंज जिवें किसे हुक्मरान दी गल सुन के कोई गुलाम हथ जोड़ के खड़ा हो जांदा है ते गल मनन नू तैयार होंदा है, इस तरह ही मां मनदी है और गल मन के खुश होंदी है। हर मां लई बच्चा ते हुक्मरान है, हर मां लई बच्चा ते उसका राजा बेटा है, हर मां लई बच्चा ते कृष्ण है। इसे ही ख्याल नूं गुरु नानक देव जी महाराज इस दूसरे पहरे विच बयान पे करदे ने। दूजे पहरे रहण के वन जा रहा मित्रा, विसर गया ध्यान, ध्यान दे टुटदियां धाइया मार के रोया। अजो की साइंस भी अपने ढंग नाल खोज कर रही है कि जमदियां ही बार आंदियां ही जीवन दे प्राप्त होंदियां ही बच्चा रोया क्यों है, क्यों रो रहा है, भुख इसनूं अजे लगी नहीं, शरीर विच कोई रोग है नहीं, कोई दर्द ते पीड़ा भी नहीं, फिर रोण दा कारण, क्योंकि रोण दा कारण केवल दुख ही है, दुख तो बिना रोना नहीं आता। तमाम हंजू दुख दी बुनियाद ते खड़े ने, जितना वड्डा दुख जितनी वड्डी बुनियाद उतना ही वड्डा हंजुआं दा महल खड़ा हो जाता है। जितनियां वड्डियां दुखां दियां जड़ां हंजुआं दे पत्ते उतने ही ज्यादा हो जाते हैं, हंजू ते दुख तो ही निकलते हैं। जितना वड्डा दुख उतने ही हंजू। एक आलम दा ते ऐसा कहना है कि मनुख दी अखां दे चों अज तक जितने हंजू वगे ने उतना जल ते शायद सत सागरां विच भी नहीं है। मनुख इतना रोया है, इतना रोया है, इतना रोया है। रोण दा कोई कारण होना चाहिदा है, वो है दुख। तो इस बच्चे कुल की दुख है, क्यों रोया है, क्यों रो रहे है। इसनों भाई गुरदास जी ने ते फिर साहिब श्री गुरु नानक देव जी महाराज ने अपने ढंग नाल खोले है। भाई गुरदास जी कहंदे ने, रोवे रतन गवाए के माया मो हनेर गुबारा, ओ रोवे दुख अपना हस हस गावे सब परवारा। एक रतन गवा गया है, एक रतन गवाच गया है, एक रतन किधरे खो गया है। बच्चे कोल केड़ा रतन सी, ध्यान दा रतन सी। हुण जिहड़ी जीवन यात्रा चली है इहदे च ज्ञान ते वधेगा, ध्यान नहीं वधना, ध्यान ते टुट गया। हुण ज्ञान वधदा जाएगा उम्र दे नाल नाल, इह ज्ञानी हुंदा जाएगा, ध्यानी नहीं। जन्म दे च इह ध्यानी सी, जीवन दे च इह ज्ञानी है। ध्यानी निर्माणता दी मूर्ति आउंदा है, ज्ञानी हंकार दा मुजस्मा आउंदा है। ध्यानी प्रेम दी मूर्ति होंदे, जबकि ज्ञानी अहंकार दा ही चित्रण करता है। ध्यानी एकाग्र होंदा है, जबकि ज्ञानी ठिंडिया होंदा है, फैले आउंदा है, दूर दूर तक फैले आउंदा है। शायद इस वास्ते ही उर्दू दे एक महान शायर इकबाल ने ऐसा कह देता है कि फिलसफी को बहस में खुदा मिलता नहीं, डोर को सुलझा रहा है और सिरा मिलता नहीं। उनके ज्ञान वधदा जा रहे हैं, तो ज्ञान करके वाद विवाद वधेगा। जैसे के भगत कबीर कहते ने, हर जस सुने न हर गुण गावे, बातन ही असमान गिरावे। ये ज्ञानी ना हुन सुनेगा ना गावेगा, बस बातन ही असमान गिरावे। गल्ला नाली इसने आसमान नु ढाणा है। और जैसे जैसे उम्र वधेगी गल्लां वधणगियां। अक्सर देखे है कि बुढ़े जितने बातूनी हो जांदे ने उतने बच्चे नहीं। ये बातूनी होना उम्र दे नाल नाल वधेगा। चार बुढ़े जिथे बैठे ने लगातार चार चार घंटे बोली जा रहे ने, लेकिन बोलण दा कोई अर्थ नहीं है, बस बोलण ले ही बोलना है। बोलना ही वधदा जा रहा है, तो बोलना तो ज्ञान तो आवेगा। मैं ज्यादा जानदा, मैं बोलदा। पहले ये ध्यानी सी, ध्यानी खामोश हो जाता है, ज्ञानी बोलता है, बहुत बोलता है, बहुत बोलता है। ध्यानी दी खामोशी भी जो संदेश ते उपदेश दे जांदी है, ज्ञानी दे शब्द भी उतना संदेश ते उपदेश नहीं देंदे। ध्यानी दा मौन भी जो आनंद दी वर्षा कर जांदा है, ज्ञानी दी धुआंधार तकरीर भी झोली विच कुछ नहीं पांदी। जीवन ते ज्ञानी है, ज्ञानियां नाल संसार भर गया, जगत भर गया। बड़ा बोल बड़ा बोल, चार बंदे जिथे खड़े ने धुआंधार बोलना चल रहा है, धुआंधार गलबात चल रही है, बिना रुके ही गलबात चल रही है। पर बिना रुके ही एक लंबा मौन माता दे गर्भ दे चल रहा है। शायद बाद विच कुछ एक लोगों नु जो ख्याल आया मौन धारण करिए, ए भी ख्याल उत्थों दा ही मिले होया है। ए संस्कार भी माता दे गर्भ तो मिले हैं। मौनी सी उत्थे, ध्यानी सी उत्थे। ए सारे संस्कार जो माता दे गर्भ विच मिले, जीवन भर ए उसकी तलाश करदा रहा, मैं मौन हो जावां, मैं एकांत दे चला जावां, मैं गुफा दे चला जावां, मैं खामोश हो जावां। ए सारी अवस्था गर्भकाल विच सुते सिद्ध इसनु प्राप्त सी। ऐसा मौन जिस दे च निरोल अमृत रस्ती परमात्मा दी विचार बह रही सी, ऐसी एकाग्रता जिस दे च निरोल ईश्वर ही ईश्वर सी, परमात्मा ही परमात्मा, ऐसी समाधि सी जिदे च कोई समस्या नहीं सी, जिंदगी दी कोई समस्या नहीं, ना खान दी ना पीण दी ना जीण दी ना श्वास लेण दी। मां श्वास ले रही है, ये श्वास ले रहे है। मां खा रही है, ये खा रहे है। मां पी रही है, ये पी रहे है। पीण लई भी यतन नहीं, खाण लई भी यतन नहीं। अक्सर बहुती चिंता ते मनुख नूं रिजक दी हुंदी है, रिजक भी सुते सिद्ध गर्भकाल विच बच्चे नूं मिल रहा है। जद भी कोई समाधि लीन संत हो जांदा है, उन्हों भी रिजक प्राकृतिक रूप विच मिलदा है। अगर वह समाधि 10 महीने की लंबी हो जाए, उन्हों रिजक परमात्मा देंदा है। इस तरह देंदा है जिस तरह गर्भकाल विच बच्चे नूं देंदा है। बच्चे नूं खाना नहीं पैंदा, बच्चे नूं पीना नहीं पैंदा, बच्चे नूं श्वास भी लेने नहीं पैंदे। कई दफा समाधि लीन पुरुषां दे श्वास भी रुक जांदे ने, फिर भी वह जिंदा हुंदे ने। हुण श्वास लेने की लोड़ नहीं, खाण की भी लोड़ नहीं, पीण की भी लोड़ नहीं। सब कुछ परमात्मा में ही हो गया, सब कुछ ईश्वर में ही हो गया। तो एकांत मौन रस खेड़ा ये सब कुछ जो है प्राप्त है। मूल चिंता जिहड़ी रोजी दी है रिजक दी है, ये तो बिल्कुल ही नहीं। साहिब गुरु अर्जन देव जी महाराज का फरमान आप कहते ने, प्रथमे माखन पाछे दूध, मैलू कीनो साबन सूत। प्रथम माता दे अस्तन ने दूध बाद देच है, पहले अस्तना देच दूध नहीं है, क्योंकि कोई दूध पीण वाला ही नहीं है, प्रकृति ने नहीं दिता। अस्तन बना दिते, सोने बना दिते, पर खाली ने। भांडा बना दिता है, पर भांडे विच अजे प्रभु ने कुछ पाया नहीं। क्यों? कि अजे कोई पीण वाला ही नहीं आया। जैसे पीण वाला गर्भ तो बाहर आउंदा है, भांडे लबालब भर जाते हैं। कितनी वड्डी दया उसकी, कितनी वड्डी उसकी रहमत, कितनी वड्डी उसकी बख्शिश। इस वास्ते गुरु नानक देव जी महाराज कहते हैं कि पहले देते रिजक संभाहा, पाछे देत जंत उपाहा। जंतु बाद विच पैदा होता है, रिजक पहले पैदा होता है। इसे नु शेख सादी साहब ने कहा, गमे रोजी मकर मजन और आ के दफ्तर रा, के पेशे अस्ते फल ए जद कल्पुनद पस्ताने मादर रा। भूल के भी कदी रिजक दी चिंता ना करी, देखते सही बच्चे दा जन्म बाद विच होया है। मां दे अस्तना विच दुध पहले बन गया है। ईरान दा ए सम्राट संत कितनी खूबी दे नाल, कितने सोने शब्दां दे नाल जगत नु जो है समझा रहे है। दूसरा पैरा ध्यान टुट गया है, जन्म जीवन विच बदल गया है, जन्म जीवन दे प्रवाह दे चल पे है, प्रवाहित हो गया है। पहले ठहरिया होया सी, हुण प्रवाहित हो गया है। पहले रुकिया होया सी, हुण चल पे है। पहले समाधि लीन सी, हुण समस्या लीन हो गया है। ਹੁਣ ਸਮੱਸਿਆਵਾਂ ਵਿੱਚ ਗਿਰ ਗਿਆ। ਜੈਸੇ ਸਮੱਸਿਆਵਾਂ ਵਿੱਚ ਗਿਰਿਆ ਰੋਇਆ, ਔਰ ਇਹ ਸਮੱਸਿਆ ਉਦੋਂ ਹੀ ਪੈਦਾ ਹੋ ਜਾਂਦੀ ਹੈ ਜਦੋਂ ਇਹ ਗਰਭ ਤੋਂ ਬਾਹਰ ਆਉਂਦਾ ਹੈ। ਗਰਭ ਤੋਂ ਬਾਹਰ ਆਉਣਾ ਹੀ ਸਮੱਸਿਆਵਾਂ ਦਾ ਜਨਮ ਹੋਣਾ ਹੈ। ਇੰਝ ਨਹੀਂ ਕਹਿਣਾ ਚਾਹੀਦਾ ਕਿ ਬੱਚੇ ਦਾ ਜਨਮ ਹੋਇਆ ਸਮੱਸਿਆਵਾਂ ਦਾ ਜਨਮ ਹੋਇਆ। ਇੰਝ ਨਹੀਂ ਕਹਿਣਾ ਚਾਹੀਦਾ ਬੱਚਾ ਜੰਮਿਆ ਕੁਛ ਦੁੱਖ ਜੰਮਣਾ ਹੈ, ਵਿਪਤਾ ਜੰਮੀ ਹੈ, ਕਲੇਸ਼ ਜੰਮਿਆ। ਕਿਉਂ? ਬੱਚਾ ਤੇ ਰੋ ਪਿਆ, ਰੋਣਾ ਤੇ ਦੁੱਖ ਤੋਂ ਹੁੰਦਾ ਹੈ, ਰੋਣਾ ਤੇ ਕਲੇਸ਼ ਤੋਂ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਤੋ ਇੱਕ ਰਤਨ ਗਵਾਚ ਗਿਆ ਇਸਦੇ ਕੋਲੋਂ, ਉਹ ਸੀ ਧਿਆਨ। ਤੇ ਮਾਤਾ ਦੇ ਗਰਭ ਵਿੱਚ ਬੱਚਾ ਧਿਆਨੀ ਹੈ, ਜਦਕਿ ਬਾਅਦ ਵਿੱਚ ਸਾਰਾ ਜੀਵਨ ਭਰ ਇਹ ਗਿਆਨੀ ਬਣਨ ਦੀ ਕੋਸ਼ਿਸ਼ ਕਰੇਗਾ, ਧਿਆਨੀ ਬਣਨ ਦੀ ਨਹੀਂ। ਜਨਮ ਵਿੱਚ ਧਿਆਨ ਹੈ, ਜੀਵਨ ਵਿੱਚ ਗਿਆਨ ਹੈ। ਗਿਆਨੀ ਦਾ ਮਨ ਖਿੰਡਿਆ ਹੋਵੇਗਾ, ਧਿਆਨੀ ਦਾ ਮਨ ਜੁੜਿਆ ਹੋਵੇਗਾ। ਗਿਆਨੀ ਚਲਾਕ ਹੋਵੇਗਾ, ਧਿਆਨੀ ਭੋਲਾ ਹੋਵੇਗਾ। ਗਿਆਨੀ ਦੂਸਰਿਆਂ ਨੂੰ ਧੋਖਾ ਦੇ ਸਕਦਾ ਹੈ, ਧਿਆਨੀ ਦੂਸਰਿਆਂ ਕੋਲ ਧੋਖਾ ਖਾ ਸਕਦਾ ਹੈ। ਇਤਨਾ ਅੰਤਰ ਹੈ, ਇਤਨਾ ਅੰਤਰ ਹੈ ਜ਼ਮੀਨ ਆਸਮਾਨ ਦਾ। ਕੋਈ ਧੋਖਾ ਖਾ ਕੇ ਖੁਸ਼ ਹੁੰਦਾ ਹੈ, ਕੋਈ ਧੋਖਾ ਦੇ ਕੇ ਖੁਸ਼ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਜੋ ਧੋਖਾ ਦੇ ਕੇ ਖੁਸ਼ ਹੋਵੇ ਉਹ ਤੇ ਗਿਆਨੀ ਹੈ, ਤੇ ਜੋ ਧੋਖਾ ਖਾ ਕੇ ਵੀ ਪ੍ਰਸੰਨ ਹੋਵੇ ਉਹ ਤੇ ਧਿਆਨੀ ਹੈ। ਜੀਵਨ ਭਰ ਅਗਰ ਮਨੁੱਖ ਕੁਝ ਤਲਾਸ਼ ਵੀ ਕਰ ਰਿਹਾ ਹੈ ਤਾਂ ਧਾਰਮਿਕ ਲੋਕ ਕਹਿੰਦੇ ਨੇ ਧਿਆਨ ਦੀ ਤਲਾਸ਼ ਕਰ ਰਿਹਾ। ਇਸ ਵਾਸਤੇ ਕੋਈ ਮੰਦਿਰ ਜਾ ਰਿਹਾ, ਕੋਈ ਗੁਰਦੁਆਰੇ ਜਾ ਰਿਹਾ, ਕਿਸ ਲਈ ਜਾ ਰਿਹਾ? ਧਿਆਨ ਸਾਧਨਾ ਕਰਨ ਲਈ ਜਾ ਰਿਹਾ, ਔਰ ਕੀ ਹੈ? ਧਿਆਨੀ ਬਣਨ ਲਈ ਜਾ ਰਿਹਾ। ਗਿਆਨੀ ਤੇ ਹੈ, ਵਿਦਿਆਲੇ ਗਿਆਨੀ ਬਣਾ ਰਹੇ ਨੇ, ਸਕੂਲ ਗਿਆਨੀ ਬਣਾ ਰਹੇ ਨੇ, ਬੜੇ ਬੜੇ ਕਾਲਜ ਮਨੁੱਖ ਨੂੰ ਗਿਆਨੀ ਬਣਾ ਰਹੇ ਨੇ। ਗਿਆਨ ਦੀ ਵਰਸ਼ਾ ਤੇ ਚਾਰੋਂ ਪਾਸੇ ਹੋ ਰਹੀ ਹੈ, ਕਦਮ ਕਦਮ ਉੱਤੇ ਸਕੂਲ ਤੇ ਕਾਲਜ, ਕਦਮ ਕਦਮ ਦੇ ਉੱਤੇ ਗਿਆਨੀਆਂ ਦੀ ਭੀੜ। ਗਿਆਨ ਸਿਰ ਦਾ ਬੋਝ ਬਣ ਕੇ ਰਹਿ ਗਿਆ, ਗਿਆਨ ਭਾਰ ਬਣ ਕੇ ਰਹਿ ਗਿਆ। ਜਾਣਦੇ ਬਹੁਤ ਕੁਛ ਹਾਂ, ਜਿਸ ਦੇ ਸੰਬੰਧ ਵਿੱਚ ਜਾਣਦੇ ਹਾਂ ਉਹਦੀ ਪ੍ਰਾਪਤੀ ਕੋਈ ਨਹੀਂ, ਉਹ ਕੋਲ ਨਹੀਂ ਹੈ। ਬਹੁਤ ਕੁਝ ਜਾਣ ਲਿਆ, ਬਹੁਤ ਕੁਝ ਜਾਣ ਲਿਆ, ਗਿਆਨ ਬੋਝ ਬਣ ਗਿਆ, ਗਿਆਨ ਤਣਾਅ ਬਣ ਗਿਆ। ਔਰ ਇਹ ਸਦੀ, ਇਹ 20ਵੀਂ ਸਦੀ ਜੇ ਜ਼ਿਆਦਾ ਤਣਾਅ ਗ੍ਰਸਤ ਹੈ ਤਾਂ ਇਸਦਾ ਇਹੀ ਮਤਲਬ ਹੈ ਕਿ ਬਾਕੀ ਤਮਾਮ ਸਦੀਆਂ ਨਾਲੋਂ ਇਹ ਜ਼ਿਆਦਾ ਗਿਆਨੀ ਸਦੀ ਹੈ। ਗਿਆਨ ਜ਼ਿਆਦਾ ਹੈ, ਗਿਆਨ ਚਰਮ ਸੀਮਾ ਤੇ ਪਹੁੰਚ ਗਿਆ। ਤਾਂ ਫਿਰ ਕੁਦਰਤੀ ਗੱਲ ਹੈ, ਦੁੱਖ ਵੀ ਚਰਮ ਸੀਮਾ ਤੇ ਪਹੁੰਚਣਾ ਸੀ। ਗਿਆਨ ਕਰਕੇ ਮਨ ਦੀ ਚੰਚਲਤਾ ਵਧੀ, ਗਿਆਨ ਕਰਕੇ ਮਨ ਦਾ ਜੋ ਹੈ ਖਿੰਡਾਓ ਹੋਇਆ। ਗਿਆਨ ਸੀ ਧਿਆਨ ਦੀ ਪ੍ਰਾਪਤੀ ਲਈ, ਲੇਕਿਨ ਗਿਆਨ ਵਰਤਿਆ ਗਿਆ ਫੈਲਾਓ ਲਈ। ਤੋ ਬਾਹਰ ਤੇ ਬਹੁਤ ਕੁਝ ਪਸਰ ਗਿਆ, ਫੈਲ ਗਿਆ, ਬਹੁਤ ਕੁਝ ਪ੍ਰਾਪਤ ਵੀ ਹੋ ਗਿਆ। ਖੋ ਗਿਆ ਤੋ ਧਿਆਨ ਖੋਇਆ, ਔਰ ਇੱਕ ਦਫਾ ਜਦ ਖੋਇਆ ਤੋ ਜੀਵਨ ਭਰ ਝੋਲੀ ਵਿੱਚ ਪਿਆ ਹੀ ਨਹੀਂ। ਇਧਰ ਇਹ ਗਰਭ ਤੋਂ ਬਾਹਰ ਆਇਆ, ਇਧਰ ਧਿਆਨ ਦੀ ਡੋਰੀ ਟੁੱਟ ਗਈ, ਵਿਸਰ ਗਿਆ ਸਭ ਧਿਆਨ। ਗੁਰੂ ਨਾਨਕ ਦੇਵ ਜੀ ਮਹਾਰਾਜ ਕਹਿੰਦੇ ਨੇ ਧਿਆਨ ਤੇ ਭੁੱਲ ਗਿਆ, ਧਿਆਨ ਤੇ ਟੁੱਟ ਗਿਆ। ਇਹ ਰਤਨ ਸੀ, ਰੋਵੇ ਰਤਨ ਗਵਾਏ ਕੇ ਮਾਇਆ ਮੋਹ ਹਨੇਰ ਗੁਵਾਰਾ, ਉਹ ਰੋਵੇ ਦੁੱਖ ਆਪਣਾ ਹੱਸ ਹੱਸ ਗਾਵੇ ਸਭ ਪਰਿਵਾਰਾ। ਭਾਈ ਗੁਰਦਾਸ ਜੀ ਗਰਭ ਕਾਲ ਦੇ ਉਸ ਧਿਆਨਮਈ ਅਵਸਥਾ ਨੂੰ ਕਹਿੰਦੇ ਨੇ, ਉਹ ਤੇ ਇੱਕ ਰਤਨ ਸੀ ਇਸਦੇ ਕੋਲ ਜੋ ਜਾਂਦਾ ਰਿਹਾ। ਇਸ ਵਾਸਤੇ ਸਾਹਿਬਾਂ ਦੀ ਬਾਣੀ ਕਹਿੰਦੀ ਹੈ, ਐਸਾ ਨਾਮ ਰਤਨ ਨਿਰਮੋਲਕ ਪੁੰਨ ਪਦਾਰਥ ਪਾਇਆ ਭਗਤ, ਉਸੇ ਹੀ ਰਤਨ ਨੂੰ ਪ੍ਰਾਪਤ ਕਰ ਲੈਂਦੇ ਨੇ। ਭਗਤਾਂ ਦੇ ਅੰਦਰ ਉਸੇ ਹੀ ਰਤਨ ਦੀ ਜੋ ਹੈ ਚਾਹਤ ਹੈ। ਔਰ ਜੈਸੇ ਉਸ ਬੱਚੇ ਕੋਲ ਇਹ ਰਤਨ ਛੁਪੇ ਆਉਂਦਾ ਹੈ, ਗੁਝੇ ਰੂਪ ਵਿੱਚ ਆਉਂਦਾ ਹੈ, ਆਮ ਬੈਰੂਨੀ ਦੁਨੀਆਂ ਨੂੰ ਜੋ ਹੈ ਨਹੀਂ ਪਤਾ ਆਉਂਦਾ, ਭਗਤ ਵੀ ਇਸ ਰਤਨ ਨੂੰ ਹਮੇਸ਼ਾ ਛੁਪਾ ਕੇ ਰੱਖਣ ਦੀ ਕੋਸ਼ਿਸ਼ ਕਰਦੇ ਨੇ। ਆਪ ਕਹਿੰਦੇ ਨੇ, ਅਨਿਕ ਜਤਨ ਕਰ ਹਿਰਦੇ ਰੱਖਿਆ ਰਤਨ ਨ ਛਪੇ ਛਪਾਇਆ। ਇਹ ਗੱਲ ਵੱਖਰੀ ਹੈ ਕਿ ਜਦ ਗਰਭ ਕਾਲ ਤੋਂ ਬਾਹਰ ਆ ਕੇ ਉਸ ਧਿਆਨਮਈ ਰਤਨ ਦੀ ਪ੍ਰਾਪਤੀ ਹੁੰਦੀ ਹੈ ਤਾਂ ਫਿਰ ਧਿਆਨੀ ਛੁਪਿਆ ਨਹੀਂ ਰਹਿ ਜਾਂਦਾ। ਇਹ ਠੀਕ ਹੈ ਕਿ ਮਾਤਾ ਦਾ ਗਰਭ ਉਧਰ ਦੱਸ ਦਿੰਦਾ ਕਿ ਇਸ ਵਿੱਚ ਕੋਈ ਜੀਵਨ ਪਲ ਰਿਹਾ ਹੈ, ਕੋਈ ਜੀਵਨ ਹੈ। ਇਹ ਗੱਲ ਵੱਖਰੀ ਹੈ, ਸਮਾਧੀ ਲੀਨ ਹੈ, ਇਕਾਗਰ ਹੈ। ਧਿਆਨੀ ਨੂੰ ਵੇਖ ਕੇ ਵੀ ਪਤਾ ਚੱਲ ਜਾਂਦਾ ਹੈ, ਇਹ ਤੇ ਜਾਪਦਾ ਹੈ ਪਰਮਾਤਮਾ ਦੇ ਗਰਭ ਦੇ ਚਲਾ ਗਿਆ, ਇਹ ਤੇ ਈਸ਼ਵਰ ਦੇ ਗਰਭ ਦੇ ਚਲਾ ਗਿਆ, ਇਹ ਤੇ ਪਰਮ ਚੇਤਨਾ ਦੇ ਗਰਭ ਦੇ ਚਲਾ ਗਿਆ। ਜੋ ਮਾਤਾ ਦੇ ਗਰਭ ਵਿੱਚ ਬੱਚਾ ਹੈ, ਸਾਰੀ ਜ਼ਿੰਮੇਵਾਰੀ ਮਾਂ ਦੀ जो परम चेतना दे गर्भ दे चला जांदा है, सारी जिम्मेवारी परम चेतना दी, परमात्मा दी, ईश्वर दी, निरोल ईश्वर दी। इस वास्ते अगर अनुभव ये आख रहा है कि सारी दुनिया दे धार्मिक स्थान परम चेतना दे गर्भ दी तलाश करन लई एक सहायता कर देने, मदद कर देने, ते धर्म मंदिरां दी तरफ भजे जांदे मनुख गर्भ दी तलाश कर रहे ने। फर्क सिर्फ इतना है कि पहले जब इसके कोल सूक्ष्म शरीर सी तो इसने माता दे गर्भ दी तलाश कीती सी, हुण इसके कोल अस्थूल शरीर है तो इसने परमात्मा दे गर्भ दी तलाश कीती, ईश्वर दे गर्भ दी तलाश कीती। बकायदा मंदिर दे च जिहड़ी गुफा हुंदी उहनूं ते कहिंदे गर्भ ने, मंदिर दा एक गर्भ है और उसकी परिक्रमा कीती जांदी है। गर्भ दी परिक्रमा क्यों? कि गर्भ दे अंदर देवता है। जद भी कोई परमात्मा दा गर्भ प्राप्त कर लेंदा है वो तो देवता हो जांदा है, ऐसा देवता हो जांदा है जैसे कि सूक्ष्म शरीर माता दे गर्भ दे प्रवेश कर गया, वो देवता ही है। और एक ऐसी प्रथा भी साढ़े देश दे चलंगी है कि जद कोई औरत गर्भवती हो जांदी सी तो उसकी पूजा होंदी सी, परिवार दे सारे सदस्य उसकी परिक्रमा करके पूजन करते सन। क्यों? कि ए अज देवल बन गई है, कोई देवता समाधि लीन बैठा है इसके अंदर। अगर मंदिरों की पूजा है तो मैं इसलिए कि परम चेतना दा एक गर्भ दा साकार स्वरूप ने जिथे बैठिया बैठिया कोई समाधि लीन हो जाए तो परमात्मा दे गर्भ दे बकायदा स्थित हो जाता है, टिक जाता है, और हूबहू इस तरह टिक जाता है जैसे कि माता दे गर्भ दे बच्चा। तो जिवें सूक्ष्म शरीर मां दा गर्भ लभदा है, ये अस्थूल शरीर परमात्मा दा गर्भ लभदे ने, ईश्वर दा गर्भ लभदे ने, और सारी जिंदगी भर उसे गर्भ दी जो है तलाश आउंदी है। गर्भ चो बाहर आंदे आ ये जो बच्चा रोया है बस उस ध्यान दे टुटन करके जो है रोया है, लिव छुटकी लगी तृष्णा माया अमर वरताया, दूजे गहरे रहण के वणजारिया मित्रा विसर गया सब ध्यान, हथों हथ नचाइए वणजारिया मित्रा ज्यों जसोदा घर काम, हथों हथ नचाइए प्राणी मात कहे सुत मेरा, चेत अचेत मूड मन मेरे अंत नहीं किछ तेरा, जिन रच रचया तिसे न जाने मन भीतर धर ध्यान जियो, कहो नानक प्राणी दूजे पैरे विसर गया ध्यान जियो। जीवन रूपी रात दा दूजा पैर ए बचपना ध्यान जांदा रहा, ध्यान टूट गया। प्रथम रोया क्यों सी ए भी भूल गया, क्योंकि रोने होर बहुत पैदा हो गए, और अनंत खिडौणियां दे रोणियां दे तरह तरह दे पदार्थां दे रोणियां दे ईश्वरमई ओ ध्यानमई रोना दब के रह गया। जद कदी किसी दी सुरत शब्द नाल जुड़दी है ते जद रोसदा है ते ए ओही रोना आउंदा है जिहड़ा प्रथम ए रोया सी जद माता दे गर्भ तो बाहर आया सी। ए रोना जिसनूं भी नसीब हो जाए समझ लो उसने परमात्मा दा गर्भ नसीब कर लिया, उन्हूं प्राप्त हो गया। हो रह न सका बिन देखे प्रीतमा मैं नीर वहे वह चले जियो, ये अवस्था जिसनूं प्राप्त हो जाए समझ लो उसने वो प्रथम रोना लभ लिया, ते जिसनूं प्रथम रोना लभ पिया है वो प्रथम आनंद भी लभ लेगा जिहड़ा उसनूं माता दे गर्भ विच प्राप्त सी। तीसरे चौथे पैर विच इस प्राणी ने इस जीव यात्री ने किस तरीके नाल अपनी तर्ज जिंदगी बतीत की थी, साहिब श्री गुरु नानक देव जी महाराज अगे इंज वर्णन कर दे।
पैरे रहण के वन जा रहा मित्रा, धन जो बंस्यों चेते हर का नाम चेते वन जा रहा मित्रा, बद्धा छुटे जिते हर का नाम न चेते प्राणी, विकल भया संग माया धन स्यों रत्ता जो बन मत्ता पहला जन्म गवाया, धर्म से पीवा पार न की तो कर्म न की तो मित, कहो नानक प्राणी तीजे पैरे धन जो बनस्यों चिते। जिंदगी दी रात दा तीजा पैर युवा अवस्था जवानी, ए उम्र हड़ है, ਇਸ ਨੂੰ ਥੰਮਣਾ ਬਹੁਤ ਕਠਿਨ ਹੈ। ਵਾਸ਼ਨਾ ਦਾ ਹੜ, ਕਾਮਨਾਵਾਂ ਦਾ ਹੜ, ਚਿੰਤਾਵਾਂ ਦਾ ਹੜ, ਉਮੰਗ ਤੇ ਤਰੰਗਾਂ ਦਾ ਹੜ, ਔਰ ਇਸ ਹੜ ਦੇ ਪਤਾ ਨਹੀਂ ਕਿਤਨੇ ਦੈਵੀ ਗੁਣ ਬਹਿ ਜਾਂਦੇ ਨੇ, ਰੁੜ ਜਾਂਦੇ ਨੇ। ਬੜੇ ਬੜੇ ਦਰਖਤ ਇਸ ਹੜ ਦੀ ਚਪੇਟ ਵਿੱਚ ਆ ਜਾਂਦੇ ਨੇ, ਜਿਨ੍ਹਾਂ ਨੇ ਬੜੀਆਂ ਬੜੀਆਂ ਡਿਗਰੀਆਂ ਲਈਆਂ ਹੁੰਦੀਆਂ ਨੇ, ਜਿਨ੍ਹਾਂ ਕੋਲ ਬੜੀਆਂ ਬੜੀਆਂ ਸੰਦਾਂ ਹੁੰਦੀਆਂ ਨੇ, ਜਿਨ੍ਹਾਂ ਨੇ ਜ਼ਿੰਦਗੀ ਦੇ ਹਰ ਪਹਿਲੂ ਦਾ ਗਿਆਨ ਹਾਸਲ ਕੀਤਾ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਪਰ ਇਹ ਜ਼ਿੰਦਗੀ, ਇਹ ਉਮਰ ਇੱਕ ਹੜ ਹੈ। ਗਿਆਨ ਬਹਿ ਜਾਂਦਾ ਹੈ, ਧਿਆਨ ਬਹਿ ਜਾਂਦਾ ਹੈ, ਸੂਝ ਸਮਝ ਬਹਿ ਜਾਂਦੀ ਹੈ, ਲੋਕ ਲੱਜਾ ਬਹਿ ਜਾਂਦੀ ਹੈ, ਔਰ ਇਸ ਆਯੂ ਦੇ ਵਿੱਚ, ਇਸ ਉਮਰ ਵਿੱਚ ਮਨੁੱਖ ਦੇ ਕੋਲ ਐਸੇ ਐਸੇ ਕਰਤੱਵ ਹੁੰਦੇ ਨੇ ਜੋ ਬਾਅਦ ਵਿੱਚ ਸਿਵਾਏ ਪਸ਼ਚਾਤਾਪ ਤੋਂ ਕਿਸੇ ਹੋਰ ਚੀਜ਼ ਨੂੰ ਜਨਮ ਨਹੀਂ ਦਿੰਦੇ। ਉਂਝ ਤੇ ਇਹ ਉਮਰ ਅਨੰਤ ਕਾਮਨਾਵਾਂ ਦਾ ਹੜ ਹੈ, ਲੇਕਿਨ ਪ੍ਰਬਲ ਜਿਹੜੀ ਵਾਸ਼ਨਾ ਹੈ ਉਹ ਧਨ ਦੀ ਹੈ ਤੇ ਜੋਗਨ ਦੀ ਹੈ। ਹਰ ਵਕਤ ਧਨ ਦਾ ਚਿੰਤਨ, ਹਰ ਵਕਤ ਜੋਬਨ ਦਾ ਚਿੰਤਨ, ਜੋਬਨ ਦੇ ਚਿੰਤਨ ਤੋਂ ਵੇਲੇ ਹੋਏ ਧਨ ਦਾ ਚਿੰਤਨ, ਧਨ ਦੇ ਚਿੰਤਨ ਤੋਂ ਵੇਲੇ ਹੋਏ ਜੋਬਨ ਦਾ ਚਿੰਤਨ। ਜਿਵੇਂ ਘੜੀ ਦਾ ਪੈਂਡਲੂਮ ਕਦੀ ਸੱਜੇ ਕਦੀ ਖੱਬੇ ਇਸ ਤਰ੍ਹਾਂ ਹੀ ਘੁੰਮਦਾ ਰਹਿੰਦਾ ਹੈ, ਹੂ ਬਹੁ ਮਨ ਵਿੱਚ ਕਦੀ ਧਨ ਦੀ ਚਾਹਤ, ਕਦੀ ਰੂਪ ਦੀ ਚਾਹਤ, ਔਰ ਇਹ ਪ੍ਰਬਲ ਚਾਹਤ ਕਈ ਦਫ਼ਾ ਚੋਰ ਬਣਨ ਤੇ ਮਜਬੂਰ ਕਰਦੀ ਹੈ ਧਨ ਦੀ। ਰੂਪ ਦੀ ਪ੍ਰਬਲ ਚਾਹਤ ਕਈ ਦਫ਼ਾ ਦੁਰਾਚਾਰੀ ਬਣਾ ਦਿੰਦੀ ਹੈ। ਸਾਹਿਬ ਸ੍ਰੀ ਗੁਰੂ ਨਾਨਕ ਦੇਵ ਜੀ ਮਹਾਰਾਜ ਦਾ ਫਰਮਾਨ, ਇਹ ਉਮਰ ਐਸੀ ਹੈ ਕਿ ਚਿੰਤਨ ਅੱਠੇ ਪੈਰ ਧਨ ਤੇ ਜੋਬਨ ਦਾ ਚੱਲਦਾ ਹੈ। ਅਕਸਰ ਮਨੋਵਿਗਿਆਨੀ ਕਹਿੰਦੇ ਨੇ ਅਗਰ ਇਸ ਆਯੂ ਦੇ ਵਿੱਚ ਧਨ ਤੇ ਰੂਪ ਦਾ ਚਿੰਤਨ ਨਾ ਚੱਲੇ, ਬਹੁਤੀ ਪਕੜ ਨਾ ਹੋਵੇ, ਤਾਂ ਫਿਰ ਉਸਦੀ ਜਵਾਨੀ ਤੇ ਵੀ ਸ਼ੱਕ ਕੀਤਾ ਜਾ ਸਕਦਾ ਹੈ, ਉਸਦੀ ਇਸ ਆਯੂ ਤੇ ਵੀ ਸ਼ੱਕ ਕੀਤਾ ਜਾ ਸਕਦਾ ਹੈ ਇਹ ਜਵਾਨ ਹੋਇਆ ਹੈ ਕਿ ਨਹੀਂ। ਹੜ ਕਿਤਨਾ ਵੀ ਹੋਵੇ ਪਰ ਦਰਿਆ ਦੇ ਬਨੇਰਿਆਂ ਦੀ ਮਰਿਆਦਾ ਵਿੱਚ ਚੱਲੇ ਤਾਂ ਉਹ ਹਾਨੀਕਾਰਕ ਨਹੀਂ ਹੁੰਦਾ, ਪਰ ਬਨੇਰੇ ਹੀ ਟੁੱਟ ਜਾਣ ਫਿਰ ਹਾਨੀਕਾਰਕ ਹੁੰਦਾ ਹੈ, ਫਿਰ ਤਬਾਹੀਆਂ ਤੇ ਬਰਬਾਦੀਆਂ ਨੂੰ ਜਨਮ ਦਿੰਦਾ ਹੈ। ਜਵਾਨੀ ਦਾ ਹੜ ਦੇਖਣ ਵਿੱਚ ਆਇਆ ਹੈ, ਕਈ ਦਫ਼ਾ ਕਾਨੂੰਨ ਦਾ ਬਨੇਰਾ ਵੀ ਤੋੜ ਦਿੰਦਾ ਹੈ, ਔਰ ਕਈ ਦਫ਼ਾ ਧਰਮ ਤੇ ਸਮਾਜ ਦਾ ਬਨੇਰਾ ਵੀ ਤੋੜ ਦਿੰਦਾ ਹੈ, ਔਰ ਆਪ ਮੁਹਾਂਦਰੇ ਉਹ ਭਟਕਦਾ ਹੈ ਜਿਸ ਨਾਲ ਸਵੈਮ ਤਬਾਹ ਹੁੰਦਾ ਹੈ ਤੇ ਬਾਕੀਆਂ ਨੂੰ ਤਬਾਹੀ ਦੇ ਕਗਾਰ ਦੇ ਜੋ ਹੈ ਲੈ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਸਾਹਿਬ ਸ੍ਰੀ ਗੁਰੂ ਨਾਨਕ ਦੇਵ ਜੀ ਮਹਾਰਾਜ ਦਾ ਫਰਮਾਨ, ਇਹ ਉਮਰ ਧਨ ਤੇ ਜੋਬਨ ਦੇ ਚਿੰਤਨ ਕਰਨ ਦੀ ਉਮਰ ਹੈ। ਗੁਰੂ ਗ੍ਰੰਥ ਸਾਹਿਬ ਜੀ ਮਹਾਰਾਜ ਦਾ ਇਹ ਫੈਸਲਾ ਹੈ ਕਿ ਪਰ ਧਨ ਪਰ ਦਾਰਾ ਪਰ ਹਰੀ ਤਾਂਕੇ ਨਿਕਟ ਬਸੇ ਨਰ ਹਰੀ। ਇਸ ਉਮਰ ਦੀ ਜਿਹੜੀ ਸਾਧਨਾ ਹੈ ਧਰਮ ਦੀ, ਉਹ ਮਹਿਜ਼ ਮਨੁੱਖ ਦੀ ਕਾਮਨਾਵਾਂ ਨੂੰ ਸੀਮਿਤ ਕਰਦੀ ਹੈ, ਇਸ ਉਮਰ ਦੀ ਕਾਮਨਾਵਾਂ ਨੂੰ। ਔਰ ਚਾਹੀਦਾ ਜੈਸੇ ਇੱਕ ਬੱਚਾ ਭਜਨ ਕਰੇ, ਨਾਮ ਜਪੇ, ਤਾਂ ਉਸਦਾ ਜਿਹੜਾ ਅਚੇਤਪਣਾ ਹੈ ਸੁਚੇਤਪਣੇ ਵਿੱਚ ਬਦਲ ਜਾਂਦਾ ਹੈ, ਉੱਥੇ ਜਵਾਨ ਦੀ ਜਿਹੜੀਆਂ ਇਹ ਅਸੀਮ ਕਾਮਨਾਵਾਂ ਨੇ ਸੀਮਾ ਵਿੱਚ ਹੋ ਜਾਂਦੀਆਂ ਨੇ, ਸੀਮਤ ਦਾਇਰੇ ਦੇ ਜੋ ਹੈ ਵਗਦੀਆਂ ਨੇ। ਇਸ ਵਾਸਤੇ ਧਰਮ ਦੀ ਹਰ ਆਯੂ ਦੇ ਵਿੱਚ ਲੋੜ ਹੈ, ਚਾਹੇ ਉਹ ਬਚਪਨ ਹੈ, ਚਾਹੇ ਜਵਾਨੀ ਹੈ, ਤੇ ਚਾਹੇ ਬਿਰਧ ਅਵਸਥਾ ਹੈ। ਜੀਵ ਦੀ ਇਹ ਜਿਹੜੀ ਯਾਤਰਾ ਜਨਮ ਕਾਲ ਤੋਂ ਆਰੰਭ ਹੋਈ, ਮਾਤਾ ਦੇ ਗਰਭ ਤੋਂ ਆਰੰਭ ਹੋਈ, ਫਿਰ ਬਚਪਨ ਦੇ ਦੌਰ ਵਿੱਚ ਉਹ ਲੰਘੀ ਖਿਡੌਣਿਆਂ ਦੀ ਖੇਡ ਵਿੱਚ, ਮਾਂ ਦੀ ਮਮਤਾ ਵਿੱਚ, ਤੇ ਪਹੁੰਚੀ ਇਸ ਤੀਸਰੇ ਪੜਾਅ ਤੇ। ਇੱਥੇ ਧਨ ਦੀ ਬੜੀ ਪ੍ਰਬਲ ਚਾਹ, ਰੂਪ ਦੀ ਬੜੀ ਪ੍ਰਬਲ ਚਾਹ। ਕਿਸੇ ਵਕਤ ਸਾਡੇ ਦੇਸ਼ ਦੇ ਇੱਕ ਮਹਾਨ ਦਾਰਸ਼ਨਿਕ ਉਰਦੂ ਦੇ ਸ਼ਾਇਰ ਨੇ, ਡਾਕਟਰ ਮੁਹੰਮਦ ਇਕਬਾਲ ਨੇ ਬੜੀ ਕੀਮਤੀ ਤਨਜ਼ ਕਹੀ ਸੀ, ਹਿੰਦ ਕੇ ਸ਼ਾਇਰ ਸੂਰਤ ਗਰ ਵ ਅਫਸਾਨਾ ਨਵੀਸ ਹੈ ਬਿਚਾਰੇ ਕੇ ਆਜ਼ਾ ਪਰ ਔਰਤ ਸਵਾਰ। ਜਵਾਨ ਹੈ ਸ਼ਾਇਰ ਹੈ, ਜਵਾਨ ਹੈ ਚਿੱਤਰਕਾਰ ਹੈ, ਜਵਾਨ ਹੈ ਸੰਗਤਰਾਸ਼ ਹੈ, ਇਹ ਮੂਰਤੀ ਬਣਾਏਗਾ ਕਿਸੇ ਸੁੰਦਰ ਔਰਤ ਦੀ, ਇਹ ਚਿੱਤਰ ਬਣਾਏਗਾ ਕਿਸੇ ਸੁੰਦਰ ਇਸਤਰੀ ਦਾ, ਔਰ ਇਹ ਕਵੀ ਹੈ ਤਾਂ ਇਸਦੀ ਕਵਿਤਾ ਵੀ کسے روپ دی پرکرما کرے گی۔ اکثر ایسا اسی دیکھتے ہیں۔ اس حالت وچ بڑے بڑے شاعر، بڑے بڑے دارشنک پریشان ہو جاندے نے کہ کارن کہ ہڑ تے آیا ہویا اے واشنا دا بھاؤ بے چین کر کے رکھ دیندا ہے، دکھد کر کے رکھ دیندا ہے۔ اقبال سوئم بھی کہندے نے کہاں لے جاؤں دل دونوں جہاں میں اس کی مشکل ہے، وہاں حوروں کی محفل ہے یہاں پریوں کا مجمع ہے۔ جے میں اس لوک تو اپنیاں رچیاں ہٹا لواں، کسے طریقے نال اس دنیا نو چھوڑن دی کوشش کراں تے جنت دی پراپتی کراں، پر جنت وچ وی تے حوراں دا ہی گڑھ ہے، حوراں دا ہی جمع ہے، پھر یہی پریشانی۔ دراصل اے عمر ہی ایسی ہے کہ اس نو پریاں تے حوراں تو علاوہ ہور کچھ دکھائی نہیں دیندا، یہ جدھر ہی جاندا ہے۔ کارن ایسا نہیں ہے کہ کچھ ہور نہیں ہے، رستے سونے مکان وی نے، کھڑے ہوئے سونے پھل وی نے، طرح طرح دے ہور کھڈونے وی نے، طرح طرح دے ہور رنگ تماشے وی ہو رہے نے۔ پر اس عمر تے پہنچے ہویا منک اگر سڑک تے لنگ رہا ہے، اودی سونے مکان تے درشٹی نہیں ٹک سکدی، سونیاں کاراں تے وی درشٹی نہیں ٹک سکدی، کسے وی سونے پھل تے وی شاید درشٹی نہ ٹکے، پر کسے روپ تے، کسے سندر چہرے تے اس دی درشٹی ٹکے گی، لازمی ٹکے گی۔ اس واسطے صاحب شری گرو نانک دیو جی مہاراج کہندے نے اے اوستھا ہی ایسی عمر کہ اٹھے پیر ہر وقت دھن تے روپ دا چنتن، دھن دا چنتن، روپ دا چنتن کسے حد تک اس نو اس حالت وچ لے جاندا ہے جس نو کہندے نے خمار، خماری، روپ دی خماری، دھن دی خماری، ہے ایک شراب دی بھی خماری، ہے باقی نشیاں دی بھی خماری، پر دھن دی بھی اپنی خماری ہے اور روپ دی بھی اپنی خماری ہے۔ شرابی نے شراب پیتی ہوئے اور خمار چڑھیا ہوئے چھپیا نہیں رہندا، پر جس تے بھی روپ دی خماری چڑھی ہے، جس تے بھی دھن دی خماری چڑھی ہے، وہ بھی چھپیا نہیں رہندا، وہ دی بھی طرز زندگی دس دیندی ہے کہ خمار دے جو ہے جی رہا ہے۔ صاحب کہندے نے تیجے پیرے رہن کے ون جا رہا مترا، دھن جو بن سو چت۔ تے منک جس دا بار بار چنتن کرے او دی بری پربل منگ کردا ہے، اور منگ دی پورتی نہ ہوئے تو طریقہ ناجائز۔ دھن دی واشنا نے ساری دنیا دے چوری نو جنم دیتا ہے، اور روپ دی واشنا نے ساری دنیا دے یاری نو جنم دیتا ہے۔ اور انج کہہ لو اگر سارے سنسار دیاں دو مول وڈیاں سمسیاواں نے تو یہی نے، چوری تے یاری۔ چوری کھڑی ہے دھن تے، یاری کھڑی ہے روپ تے۔ اپنے اپنے ڈھنگ نال کچھ ریبری پرشاں نے علاج بھی لبے، جیسے اسلام نے علاج ربیا اے روپ تے کپڑا پا دو، برقع پا دو، دکھائی نہ دے۔ ایک طریقہ ہے کہ روپ تے ہی کپڑا پاؤ، برقع پاؤ، دھن نو دھرتی دے دفن کرو، بینک دے رکھو، تجوری دے رکھو، اور اتنے گہرے تل دے رکھو کہ چور دی نگاہ نہ پہنچے۔ روپ نو پردے دے رکھو، نشیمن دے رکھو، بہت اندر گھر دیاں تنگ تاری کوٹھڑیاں دے رکھو، کسے دی نگاہ نہ پہنچے۔ پرکاش منو وگیانک نکتے دا پتہ نہیں کہ جس چیز نو جتنا چھپائیے اس نو ویکھن دی اتنی ہی چاہت پیدا ہوندی ہے۔ کہندے نے نشید ہی آمنترن ہے، یعنی جس چیز دی منائی کر دئیے، کسے دروازے تے لکھیا ہوئے کہ ادھر دیکھنا منع ہے، تو مینوں امید ہے کوئی بھی بنا دیکھے لنگ نہیں سکے گا، لازمی دیکھے گا، سارے دیکھن گے، پاویں ککھ بھی نہ ہوئے تھے، کچھ بھی نہ ہوئے، پر یہ جڑا لکھیا ہوا ہے نا، یہ کشش پیدا کر دے گا، یہ کھچ پیدا کر دے گا۔ یہ جڑا برقع ہے، شاید اس استری نو کسی نے دیکھنا سی کہ نہیں دیکھنا سی، پر یہ جڑا برقع ہے، برقعے تے ہن بتھیریاں دی نظراں ٹکن گیاں۔ یہی کارن ہے کہ کچھ دیشاں وچ جتھے بہت پربل پڑدا ہے، واشنا دے ہڑ نے اور دوراچار دا پھیلاؤ ہے، تو وہ صرف اس واسطے ہی کہ نشید ہی آمنترن ہے۔ جس چیز تے نشید لگا دو، اپنے آپ منک دا من اس دی طرف کھچدا ہے، اس دی طرف جو ہے جاندا ہے۔ ساڈے دیش دے سنت جنہاں نے، مہاپرشاں نے اپنے ڈھنگ دا ایک طریقہ کڈیا، रूप देते पर्दा पाण दी लोड़ नहीं, अपनी वाशना नू सीमित करिए, अपनी कामना नू सीमित करिए, उनू समाज दे दायरे च रखिए, उनू धर्म दे दायरे च रखिए। इस तरीके नाल रूप दी हिफाजत होवेगी और मनुख दी अपनी भी हिफाजत होवेगी। ए तरीका बड़ा सार्थक, बड़ा महान। पर अक्सर जवानी एक ऐसी है कि कई दफा देखण दे चाया इस समाज दे बनेरियां नू भी तोड़ देंदी है और ए धर्म दे बनेरियां नू भी जो है तोड़ देंदी है। यही कारण है कि धर्म मंदरां दे ज़ईफ बंदे बैठे हुए दिखाई देंदे ने, बुढ़े बंदे दिखाई देंदे ने। अगर जवान माला पकड़ लवे, राम दा जाप करे, वाहिगुरु वाहिगुरु दा जाप करे, ते कई दफा लोकी सोचन लग पैंदे ने मुंडा शायद किधर मूर्ख ते नहीं, इहदे अंदर संसार दी कशिश नहीं पैदा हुई, खिच नहीं पैदा हुई। ऐसी जो है परिभाषा जगत दे जो है बनी हुई है संत दी, धर्म दी। जबकि हकीकत यह है कि धार्मिक बंदा, संत बंदा, रब दे मार्ग ते चलन वाला जितना स्याणा है इतना होर कोई भी स्याणा नहीं। से सुंदर सोहने साध संग जिन बहने। साहिब कहिंदे ने तीजे पैरे रहण के वण जा रिया मित्रा, धन जो वन स्यों चित हर का नाम न चेतई, वण जा रिया मित्ता बद्धा छुट्टे जित, हर का नाम न चेते प्राणी बिकल भया संग माया। बिकल पागल होया पे, व्याकुल होया पे, बेचैन होया पे। ये उम्र अत्यंत बेचैनी दी है। जद कदी कोई नौजवान मैनू कहिंदा है कि मेरा ते खून खोलन लग पैंदा है, ते मैं उन्हूं कहना एक आम गल है, होना ही चाहिए। अगर खून ना खोले तो शायद शक किया जा सकता है तू जवान भी होया कि नहीं। जवानी दे खून खोलदा है, लाजमी खोलदा है। और या इंज कह लो खून दे खोलन दा ना ही जवानी है। कितना भी खून खोले, कितना भी खून उबले, पर फिर भी अगर दायरे च रवे, सीमा दे च रवे, ते उबलदा होया खून भी बहुत कुछ कर सकदा है। बड़ा सुंदर एक ख्याल है इकबाल का, वो कहिंदे ने एक फूल गर जाहे तो गुलिस्तान बन जाए, एक बूंद गर चाहे तो तूफान बन जाए, एक खून के कतरे में वो तासीर है, एक कौम की तवारीख का अनुमान बन जाए। इतनी खून दिच बरकत है, इतनी खून दिच जो है गल है। यही कारण है कि दुनिया दिच जितनिया भी वड़िया वड़िया क्रांतियां होईया ने या होणगियां, वो जवानां दे मोंढ़ियां ते ही होंदियां ने, जवानां दे कंधियां ते ही क्रांतियां असवार होके गमन करदियां ने और आउंदियां ने। लेकिन अक्सर जवानां दी रहबरी कोई बुढ़ा ना कर रहा होवे तो ये क्रांतियां किसी हद तक तबाह भी हो जांदियां ने, बर्बाद भी हो जांदियां ने। कहिंदे ने खून चाहिदा जवान दा और दिमाग चाहिदा बुढ़े दा। इसनूं अगर इस तरह जोड़ दिता जाए तो जीवन सफल हो जांदा है, महान हो जांदा है। साहिब कहिंदे ने ये उम्र अत्यंत बेचैनी और कामना ते वाशनावां विच ग्रसी हुई उम्र है। इस वास्ते धन दी वासना, जोबन दी वासना प्रभु दा चिंतन नहीं करन देंदी। धन से उरत्ता जोबन मत्ता, अहला जन्म गवाया, धर्म से ती व्यापार न कीतो, कर्म न कीतो मिते, कहो नानक प्राणी तीजे पैरे धन जो बन स्यो चित। जिंदगी दे रात दा तीजा पैर धन ते जोबन दी निंद्रा विच बतीत होया। अक्सर देखण विच आया कि चोर ते डकैत रात दे तीजे पैर ही अपने काम विच सफल होंदे ने। क्यों? कि निंद्रा बड़ी गूड़ी ते शरीर दा तापमान भी उस वक्त गिर जांदा है। जोर दी सन भी घर लग रही होवे पता नहीं चलदा। चोर एक एक चीज लभ रहे हो पर निंद्रा बड़ी गूड़ी, शरीर दा तापमान गिर गया है। तो जिंदगी दी रात दा जिहड़ा तीजा पैर है ते जवानी, इहदे च मनुख दी चेतना जितनी घुप निंद्रा दे सुती पई हुंदी है मुश्किल है ये जागे। बड़ी प्रबल वासना धन ते जोबन दी, मजाले ईश्वर दा ख्याल आवे, सच दा ख्याल आवे, धर्म दा ख्याल आवे। और यही कारण है कि औगणा दे चोर सब कुछ लुट के लै जांदे ने। जवान दे कोल सबर धीरज हौसला ज्ञान प्रेम उद्यमशील ये सब कुछ वेखने बड़े औखे ने। क्योंकि लुटे जाते हैं। बहुत गहरी निंद्रा है, बहुत गहरी निंद्रा दे सुत्ता पे है। धर्म की है नींद तो जागना, सिमर सिमर गुर सतगुर अपना, सोया मन जागाई तो जिंदगी दी रात दा ए तीजा पैर सुत्या ही लंघ गया। बड़ी गहरी नींद च लंघ गया जीवन दी रात दा चौथा पैर। साहिब श्री गुरु नानक देव जी महाराज इसनु अपने ढंग नाल इस तरह बयान करते ने, चौथे पैरे रहण के वन जा रहा मित्रा, लावी आया खेत, खेत पक गया, फसल पक गई। अक्सर रात दे चौथे पैर विच पो फुटदी है और रात दी तारीखी थोड़ी मध्यम पैंदी है, पो फुटदी है। केसां दा चिट्टा होना इस गल दा सबूत है, ऐ बंदे पो फुटी है। जिंदगी दी रात दा ये चौथा पैर आरंभ होया है, ते चौथे पैर तो बाद रात दा अंत हो जांदा है, सुबह हो जांदी है। यही कारण है कि मनुख नूं इस चौथे पैर नालों नफरत है कि चौथा पैर नहीं चाहिदा, बुढ़ेपा नहीं चाहिदा, वृद्धावस्था नहीं चाहिदी। इधर प्रकृति इसदे केस इसदे वाल चिट्टे कर दिए, इधरों बाजारों खजाब खरीद के लियांदा है, काला करदा है। गालिब कहंदे ने है लिज्जत अभी बाकी गुनाह की, इस उम्र में जो शेख ने दाढ़ी स्याह की। इस उम्र विच चिट्टी दाढ़ी नूं काला करना, जदके रब चिट्टा करदा पिया है तू इस नूं काला करदा पिया है, ये दरअसल तेरे काले कर्मां दी ही निशानी है, होर कुछ नहीं। कहंदे ने हिंदी दे प्रसिद्ध कवि कैसो दत्त बिंद्रावन तो मथुरा जा रहे सन, पुरानी गल, खूह दे कोलो लंघे, गर्मी दे दिन सन, सुते सिद्ध एक बीबी नूं तरस आ गया। उन्हें आवाज मारी, बाबा जी प्यास लगी होवे ते पानी पींदे जाओ, गर्मी बड़ी है, धुप्प दे च जा रहे हो। कैसो रोण लगता है जारो जार, जिस तरह बिलक बिलक के बच्चा रोंदा है इस तरह रोण लगता है। सारियां बीबियां जो खूह ते पानी भर रही सन कोल आईयां, कहण लगियां बाबा जी असी कोई अवग्या कीती, साथों कोई भुल होई, जद सारियां ने बाबा आख्या तो पहले नालों भी जोर जोर ते भुब्बा मार के कैसो रोण लग पै। अदकी बीबियां नूं समझ आई वाकई कोई गुस्ताखी हो रही है, कोई भुल हो रही है। और वो भुल की है, कैसो पंडित सन, दार्शनिक सन, कवि सन, उन्होंने अपने बोलां च उस अवस्था नूं इंज अंकित कीता है, केसो केसन अस्करी जैसे अरियर ना कराए, सुंदर बदन मृग लोचनी बाबा कहत बुलाए। तुसी ते मेरे नाल इंज कीता है, कोई दुश्मन भी नहीं गिर सकता। केसो केसन अस्करी जैसे अरियर ना कराए, इन्ना चिट्टे केसा ने ते ए बीबीओ तुसी थोड़े बोला ने ऐसा कीता है, कोई दुश्मन भी नहीं कर सकता। भी तुसी खूबसूरत हिरन जैसे थोड़े नेत्र, मैनू बाबा आखदी हो, इस तो वड्डी होर गाल की होवेगी, इस तो वड्डा होर थप्पड़ की होवेगा। इतना वड्डा दार्शनिक, इतना वड्डा संत, वो भी अपने आप दे नाल बाबा लकब जुड़े होया वेख के परेशान उठिया, तड़प उठिया। बाबा इते जिंदगी दी रात दा चौथा पैर पौ फुट गई, ते पौ फुट गई ते रात दा अंत हो जाना है, मौत दा सूरज चढ़ेगा, जिंदगी दा अंत खात्मा। यही कारण है कि बुढ़ेपे दा जिहड़ा डर है वो दरअसल किसे हद तक मौत दा ही डर है। बचपना जन्म दे नेड़े है, वृद्धावस्था मरण दे नेड़े है, इस वास्ते बुढ़ा अक्सर पिछे मुड़न की कोशिश करता है। बुढ़ा बार बार बचपन नूं याद करदा है, जवानी नूं याद करदा है। दसवीं किधरे भी बुढ़े बैठे होणगे, बुढ़ेपे दीआं गल्लां नहीं चलदीआं उत्थे, जवानी दीआं गल्लां चलदीआं ने, बचपन दीआं गल्लां चलदीआं ने। बार बार बचपना याद आउंदा है, बार बार जवानी याद आउंदी है, और अपने उस बुढ़ेपे नूं जवानी दी यादां ते कुर्बान कर रहे होंदे ने, बचपन दीआं यादां ते कुर्बान कर रहे होंदे ने। जदके वृद्ध अवस्था इस वास्ते है कि रब दी याद ते कुर्बान कीती जाए, परमात्मा दी याद ते कुर्बान कीती जाए, पर बदकिस्मती जवानी दी यादां दी भेट कर दित्ती जांदी है। بچپن دی یاداں دی بھیٹ کر دیتی جاندی ہے۔ صاحب کہندے چوتھے پہرے رہن کے ون جا رہا مترا، لاوی آیا کھیت فصل پک گئی، جان جم پکڑ چلایا ون جا رہا مترا، کسے نہ ملیا بھیت، پیت چیت ہر کسے نہ ملے، جان جم پکڑ چلایا، جھوٹا ردن بھیا دوالے، کھن میں پیا پر آیا جم آئے پربھو دی سوکشم کریا کہ سریر دے چون پرانا نو کڈنا ہے، کڈو، کھیت پک گیا، فصل پک گئی، ہن کٹنی ہے، تو گھر دے چ رونا پٹنا۔ اور اکثر منک ہے جد سنسار تے آؤں ہے گرب کال تو باہر روندا ہویا آؤں ہے، اکثر جد جاندا ہے روندا ہویا جاندا ہے۔ کہنے جیون اس دا سفل جو روندا ہویا آیا تے ہستا ہویا گیا، بس یہی نشانی ہے، یہ پرمان ہے۔ اگر کوئی ہستا ہویا مر نہیں سکیا تو مشکل ہے او دی یاترا نو سفل منی ہے۔ حد ہو گئی، تم گرب کال تو باہر آیا روندا ہویا، اج سنسار دے گرب تو ودا ہو رہے ہیں روندا ہویا، سوائے رون تو اور تیرے کل کچھ بھی نہیں۔ سفل ہے منک جو ہستا ہویا جا سکے جگت تو، سمجھ لینا اس دے کل کچھ ہے۔ جھوٹا رودن بھیا دوالے، کھن میں بھیا پر آیا، پتا کسی نو نہیں چلیا وہ کتھے گیا، پیت چیت ہر کسے نہ ملے، جان جم پکڑ چلایا، جھوٹا رودن بھیا دوالے، کھن میں بھیا پر آیا، سائی وست پراپت ہوئی، اگے اسنو اوہی کچھ ملیا جس دی جیون بھر کامنا کردا رہا، جیون بھر واشنا کردا رہا۔ اج بھی سڈے بنے ہوئے جنہ چیزاں دے سنجوگ نے، اگر کسے حد تک دھرم دی درشٹی چ انہاں دی پرکھ کریے، یہ 90% او نے جڑے اسے پورب دے چ منگے نے، پچھلے جنماں دے چ منگے نے۔ ساڈیاں کامناواں ہی بار بار دے جنم دے پھلی بھوت ہوندیاں نے، کیونکہ کامنا اسی روز کردے ہاں، روز روز کامناواں دا انبار ودھدا جا رہا ہے، روز روز جیون گھٹدا جا رہا ہے، جیون دی جھولی چھوٹی ہوندی جا رہی ہے، کامنا دے بوٹے ودھدے جا رہے نے، تے جد انہاں بوٹیاں نوں پھل لگے گا تو انہاں پھلاں لئی وڈی جھولی چاہیے، تو جھولی تے چھوٹی ہو گئی، بڈھا ہو گیا، دن تے تھوڑے رہ گئے۔ بچپن تو لے کے ہن تک کامناواں ادھین ہو کے جڑے کرم کیتے انہاں دا پھل کون بھوگے گا، وہ تے یہی بھوگے گا۔ تو گرو نانک دیو جی مہاراج کہندے نے، کرمی آوے کپڑا ندری موک دعا، یہ جو کیتے ہوئے کرم نے پھر کپڑا ملے گا، پھر چولی ملے گی، پھر جنم ملے گا، تاکہ انہاں کرماں دا پھل اے بھوگ سکے۔ جیون بھر جڑے پربل کرم جنہاں دے نال پربل کامنا سی، انتم سمے او چیتے آمدے نے، اور انتم سمے جو کچھ چیتے آ رہے ہیں اگلا جنم اسے ڈھنگ نال ہوندا ہے۔ انت متا سوگتا ایویں نہیں آکھیا گیا، سائی وست پراپت ہوئی جسوں لایا ہیت، کہو نانک پرانی چوتھے پیرے لاوی لونیا کھیت۔ اگے کیڑی چیز پراپت ہوئی جس دی انتم سمے واشنا سی، تے انتم سمے پربل واشنا کس چیز دی ہوندی ہے؟ جس دی جیون بھر دے چ پربل واشنا رہی ہوئے، اور انتم سمے جس جس ڈھنگ دیاں نال اے چیزاں چیتے آ رہی ہیں، اگلا انجام کی ہوئے گا، اے بھی گربانی نے ساڈے سامنے رکھ دیتا ہے۔ انت کال جو لکشمی سمرے، ایسی چنتا میں جے مرے، مردے ہویا بار بار چھوڑے ہویا دھن چیتے آ رہے ہیں، جیون بھر محنت کر کے کمایا سی چھڑ کے جا رہے ہیں، تجوری یاد آ رہی ہے، بینک دے رکھے پیسے یاد آ رہے ہیں، گھر دے پیا ہویا دھن سونا چاندی بار بار یاد آ رہا ہے مردے ہوئے سمے، اور مردے ہوئے سمے سونا چاندی اسے نو یاد آ سکتا ہے جس نے جیون بھر سوائے سونے چاندی تو ہور کسے نو یاد بھی نہ کیتا ہوئے، انتم سمے لازمی یاد آوے گا۔ اگر ایسا کر رہے ہیں تو گربانی کا فیصلہ، انت کال جو لکشمی سمرے، ایسی چنتا میں جے مرے، سرپ جون ول ول اوترے، اتے گیا سپ دی جون دے، انت کال جو لڑکے سمرے، پتر چیتے آ رہے ہیں، اور انتم سمے اوہی چیتے آوے گا جو جیون بھر چیتے رہے ہیں۔ بہت پربل مو بڑا پربل جو ہے سمبند، انتم سمے لڑکے چیتے آ رہے ہیں، अंतकाल जो लड़के सिमरे ऐसी चिंता में जे मरे सूकर जौन वल वल ओतरे ओते गया सूर दी जौन दे। 18-18, 20-20, 30-30 बच्चे एको ही टाइम। अंतकाल जो मंदर सिमरे ऐसी चिंता में जे मरे प्रेत जौन वल वल ओतरे। बहुत सोना मकान बनाया सी और बार बार उसनु देखदा सी ते दिखांदा सी। अंतिम समय उसे दी कामना कोई सामने आ गया तो सतगुरु दी बाणी कहंदी ते गया प्रेत दी जौन दे। पर अंतकाल नारायण सिमरे अंतिम समय रसना ते राम आ जाए, अंतिम समय रसना ते वाहिगुरु आ जाए। देखे ने ऐसे पुरुष अंतिम समय रसना ते वाहिगुरु आ जाता है। वाहिगुरु वाहिगुरु और सिर्फ रसना ते नहीं अंदर भावना भी उसे दी होती है, अंदर चाहत भी उसे दी होती है। अगर ऐसा रसना ते उस परमात्मा दा नाम आ जाए तो अंतकाल नारायण सिमरे ऐसी चिंता में जे मरे बदत लोचन ते नर मुक्ता पितंबर वांके हृदय बसे। बस मुक्त होण दा यही सर्टिफिकेट है, यही प्रमाण पत्र है। अगर अंतम समय नारायण चेते आ गया तो इस गल दा सबूत है कि ये जीवन भर नारायण नु चेते करदा रहे, वरना अंतम समय आ नहीं सकदा सी। लेकिन इसका खुद ते मरदे हुए प्राणी नु पता चल सकदा है, दूजे तीजे नु नहीं कि अंतगता इसका की होया। लेकिन मरदा होया उसनु सब कुछ दिखाई दे जांदा है। अगर उसनु नारायण चेते आ गया है, उसनु परमात्मा चेते आ गया है, तो श्री त्रिलोचन जी कहंदे ने मुक्त हो गया, ये जन्म मरण तो रहित हो गया। ते इस तरह नारायण विच लीन होया जैसे सूरज किरण मिले जल का जल हुआ राम, ज्योति ज्योत रली संपूर्ण थी आराम। जीवन यात्रा संपूर्ण हो गई, ज्योत देच ज्योत लीन हो गई। अगर नहीं लीन हुई फिर जन्म फिर बचपना फिर जवानी फिर बुढ़ेपा फिर मौत, और यात्रा बड़ी लंबी हो जाती है। जम जम मरे मरे फिर जमे बहुत सजाए पया देश लम्मे। इसे नु चक्कर कहने जन्म मरण दा चक्कर संसार दा चक्कर, और अनंत काल तो मनुख इस चक्कर दे पे है। इस चक्कर तो निकलन दा इको एक वसीला है प्रभु दा नाम। और जो इस चक्कर दे चो निकल गया जन्म मरण दे चो निकल गया हुण जर्रा नहीं रहा वो ते सूरज हो गया, हुण कतरा नहीं रहा वो ते सागर हो गया।